चीनीमंडी.com पॉडकास्ट।
फफडाना साखर कारखान्यामध्ये ऊस गाळपाला शनिवारी सुरुवात। फफडाना स्थित हॅफेडच्या साखर कारखान्याच्या 13व्या गाळप हंगामाचा शुभारंभ शनिवारी केला जाईल। प्रमुख पाहुणे म्हणून सहकार मंत्री डॉ बनवारीलाल शनिवारी सकाळी 11 वाजता गाळप हंगामाचा शुभारंभ करतील। गाळप हंगामामध्ये हॅफेडचे अध्यक्ष कैलाश भक्त तसेच उपायुक्त निशांत यादव ही उपस्थित राहतील। सहकार मंत्री ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करतील। या गाळप हंगामादरम्यान शेतकऱ्यांना ऑनलाईन पावत्या वितरित केल्या जातील, जेणेकरून वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता राहील।